మైన రత్నాచిఖా
रत्नाची खाण
माझा जीव की प्राण
माझा जीव की प्राण
नसे सुखाला वाण तिच्या गुणाची छकड म्या गायली माझ्या जीवाची भती या कायली
माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती या कायली
गरिबीन गरिबीन ताटा तूट केली आम्हा दोघांची गरिबीन ताटा तूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची अहो वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची अन घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची गावदारीला येताच कळी कोमिजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्राची वचनाची दागिन्यानं मडून काढायची आणि बोली केली शिंदेशाही तोड्याची साज वज्रटे गळ्यात माळ पुतळ्याची हातात गोखर पायात मासोळ्या दंडात येळा नाकात नथ सर्जाची परी उमली नाही कळी तिच्या अंतरीची छातीवर दगड ठेवून पाट धरली मी मुंबईची मैना खचली मना
ती हो रुसली डोळ्यात
नाही हसली गाला जावा तुम्ही सांभाळेल की पोरा जीवाला जपा धनी 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 हात उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची भती या कायली
माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती या कायली
जयसिंगपूरच्या व्यासपीठावर हे गाणं संपलं आणि विंदा करंदीकर मला सुरुवातीला म्हणाले होते हटाव शाहीर तो आणि त्यांचं म्हणणं खरं होतं त्यांनाच काय महाराष्ट्राला शाहीर भावला होता तो आमचा शाहीर अमर शेख आणि ऐकल्यानंतर ते म्हणाले शाबास अमर शेखाची आठवण करून दिली तुम्ही मला आत्ता मला वाटलं कोणी मी किती वर्ष ऐकत होतो कोणी असा नव्हता पण आज तुमच्या रूपात तुमच्या आवाजात मला अमर शेख दिसले पण एकच तुम्ही मात्र तुमच्या या माझी मैना याच्यामध्ये तुम्ही नाट्य उभं केलं हे मला अत्यंत भावलं आणि विद्याबाळ प्रेक्षकातून धावत आल्या, म्हणाले अहो कुठे होता तुम्ही, कुठे होतात? म्हटलं मॅडम मी इकडेच होतो महाराष्ट्रात मुंबईला. काय छान म्हणालात हो, आणि सर्वांनी तुमच्यासारख्या टाळ्या वाजवल्या.